ಭಗವನಾಥಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀಮತ್ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಕರಂದನಾಥಾಯ ನಮಃ. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. अश्विन शुद्ध चतुर्थी या पवित्र आणि मंगल अशा दिवसाचा कार्यक्रम आज आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमात मी सुषमा धुमाळ मंडळातर्फे सर्वांचं सहर्ष स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेनं करूयात. सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई ही प्रार्थना आता म्हणेल.
वाणी माधवनाथ शिष्य मई जो कारुण्य सिंधु तथा स्वात्मानंद निमग्न नित्य मन कैवल्य ही मूर्तता सोहं बोध प्रसार कार्य रते क्षमवित से ध्यातो मकरंदनाथ यतितो साक्षात सायुजता ध्यातो मकरंदनाथ यतितो साक्षात सायुजता शीतल शांत सुबोध बोध प्रकटे वाणीत जा शुद्धता नित्यानित्य विवेक दीप उजळी रक्षी परांच्या हिता आशिष देत स्वरूपनाथ गुरु तो ज्ञानेश्वरा वंदिता ध्यातो मकरंदनाथ यतितो साक्षात सायुजता ध्यातो मकरंदनाथ यतितो साक्षात सायुजता कर्मी प्राप्त अकर्म बोध मिळवी ध्यानास वे एकता भक्तीने जगी धन्य प्रेम ज्ञानास वे मुक्तता कोमलता नित दर्शनी मधुरता स्पर्शे करी पूर्णता ध्यातो मकरंदनाथ यतितो साक्षात सायुज्यता ध्यातो मे मकरंदनाथ यतितो साक्षात सायुज्यता साक्षात सायुज्यता साक्षात सायुज्यता
श्रीराम हे गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहून मुठी कवणी काळी अश्विन शुद्ध चतुर्थी हा जो दिवस आहे तो बाकीच्या सर्व दिवसांपेक्षा खूप वेगळा आहे. या दिवसाला एक आगळं वेगळं महत्व आपल्या संप्रदायाच्या आपल्या साधक विश्वाच्या दृष्टीनं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मते गुरु शिष्य परंपरा एक सत्पद आहे, एक सत्पंथ आहे. गुरु शिष्य ही परंपरा आहे तर ती आपल्या या भूमीचं भारतीय अध्यात्मशास्त्राचं फार मोठं वैभव आहे. परमार्थाचा हा अखंडितपणे जो राजमार्ग चालू राहिला आहे तो केवळ गुरु शिष्य परंपरेमुळेच राहिलेला आहे. त्यामुळे अश्विन शुद्ध चतुर्थीला जे घडलं ते जणू विधिलिखितच होतं, परमभाग्याचं होतं आपल्या सर्वांच्यासाठी. त्या अमृतत्वाचा स्पर्श त्यामुळे आपल्याला झाला. आदिनाथांपासून माधवनाथांपर्यंत अत्यंत विश्वासानं आलेला पवित्र नाथ संप्रदाय पुढे चालू राहण्याची जबाबदारी स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ या आपल्या दोन उत्तराधिकाऱ्यांवर माधवनाथांनी सोपवली तो हा सोनियाचा दिवस. आपले जे इतर उत्सव आहेत त्यापेक्षा याला एक वेगळं गांभीर्य आहे, खोली आहे. या दिवशी स्वामी मकरंदनाथांना माधवनाथांनी सद्गुरु पदाधिष्ठित केलं. म्हणजे आतापर्यंत जे ज्ञान त्यांच्यापर्यंत चालत आलेलं होतं तेच ज्ञान पुढे संक्रमित करण्यासाठी त्यांनी मकरंदनाथांवर सद्गुरु पदाची मोहर उमटवली तो हा परम पावन दिवस. स्वामी माधवनाथ हे प्रचितीचे संत होते. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा अशा सर्व गुणांनी मंडित असे सद्गुरु स्वामी माधवनाथ होते. त्यांना हा संप्रदाय पुढे शुद्धपणे चालू ठेवण्यासाठी तो ज्ञानाचा बोधाचा गंगौघ पुढे प्रवाहित ठेवण्यासाठी ह्या सगुणांनी मंडित अशा सशिष्याचा शोध होता. असा एक जिद्दीचा पराकाष्ठेची साधना करून सद्गुरूंच्या चरणी अनन्य भाव ठेवून आपलं सगळं जीवन सद्गुरूंच्या बोधाच्या आणि कार्याच्या अभिमुख करणारा एक युवा शिष्योत्तम त्यांना मकरंदनाथांच्या रूपानं मिळाला. जसं निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर महाराज मिळाले, जसे गणेशनाथांना स्वरूपानंद आणि स्वरूपानंदांना माधवनाथ मिळाले त्याच पद्धतीनं कसं बरं घडत गेलं हे आयुष्य. नोकरी करून घरातली कर्तव्य करणं सांभाळून केंद्र ध्याननामाच्या दीर्घ बैठकी त्यातून प्राप्त झालेली आत्मप्रचिती गीता ज्ञानेश्वरीचं सखोल चिंतन दिवसभर अनुसंधानाचा अभ्यास मिळेल तेव्हा जास्तीत जास्त सद्गुरूंचा सहवास मिळवण्याची धडपड त्यांची सेवा केंद्राच्या कार्यातला असलेला त्यांचा सिंहाचा वाटा आणि मुख्यतः सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास. गुरुसेवा व्रत हे धरिले सर्वस्व त्यात वे चिरले मन प्राण ओतून उरले त्या शुद्ध स्वरूपी राहावे. माझ्या सद्गुरूंना ही अपेक्षा आहे ना मग काहीही करून ते करण्याचा पराकाष्ठेचा संकल्प. मकरंदनात अशा प्रकारे प्रतिपष्टंगलेखे व वर्धष्णूर विश्ववंदिता यात म्हटल्याप्रमाणे चंद्राच्या वाढत्या कलेप्रमाणे आत्मबोधाने जीवन उजळून टाकताना ध्येयाशी तन्मय होत जाताना माधवनाथ उत्सुकतेनं पाहत होते. आपल्या सद्गुरूंकडून जे श्रवण केलं त्याचं नेमकं ग्रहण त्यांना होतंय हे त्यांच्या एका उंचीवरून घडत जाणाऱ्या जीवनाकडे पाहून लक्षात येत होतं. शुद्ध परमार्थ कार्यासाठी आवश्यक असणारे सर्व दैवी गुण त्यांच्या ठाई विलसताना माधवनाथ कौतुकानं पाहत होते. जिथे भावुकता तिथेच विवेक. ज्या वेळेला सद्गुरू कार्य करण्याची विर्दम्य इच्छा त्याच वेळेला टोकाची अलिप्तता. जिथे अतिशय प्रभावी नेतृत्व प्रबोधन क्षमता तिथेच अत्यंतिक विनय अनहंकारता सर्वांना दिपवून टाकत होती. अशा सहसा एकत्र न येणाऱ्या गुणांचं विलक्षण दर्शन मकरंदनाथांच्या ठिकाणी होत होत. तांबडं फुटलं की सूर्यनारायण उगवणार, या जगाला प्रकाशाची वाट दाखवणार हे जसं निश्चित, तसं मकरंदनाथांचं जीवन साऱ्या साधकांना एखाद्या दीपस्तंभासारखं मार्गदर्शक होऊन राहणार हे माधवनाथांनी ओळखलं. आणि मग त्यांनी नाथ संप्रदायाच्या परंपरेची सद्गुरुपदाची पवित्र मोहर मकरंदनाथांवर उमटवली. आणि मकरंदनाथांनीही आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंनी दिलेलं जे कार्य आहे, जी जबाबदारी आहे, त्याच्याशी किंचितही तडजोड न करता, कोणत्याही वादळांची पर्वा न करता हे कार्य सांभाळलं, वर्धिष्णू केलं. तयाचा वेलू गेला गगनावेरी हे आपण प्रत्यक्ष पाहतो. तेच वातावरण, तेच गोकुळ, तेच आनंदाचं साम्राज्य आपण अनुभवत आहोत. किती भाग्यवान आहोत आपण ते आपल्या बरोबर राहून आपल्याकडून साधना करून घेत आहेत, विवेक करायला शिकवत आहेत, जीवन कसं जगायचं, आत्मरूप कसं व्हायचं ते आपल्याला शिकवतायत. आपलं सगळं जीवन समृद्ध सोन्याचं करून टाकतायत ते. ज्या ज्या साधकांना हा परिसर स्पर्श झाला त्यांना आपलं जीवन आपले विचार नक्की बदललेत असं जाणवलं असेल. इथल्या प्रत्येकाला मधुराताईंसह त्यांची जिव्हाळ्याची साथ सोबत मिळालेली आहे, प्रेमाचा आधार मिळालेला आहे. आज आपल्या सर्वांच्याच अंतःकरणात उसंभवून येणारे भाव काही विशेष आहेत. आपण सनात आहोत, कृपांकित आहोत आणि यात कधीही खंड पडू शकत नाही याचं आगळं वेगळं समाधान आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात भरून राहिलेलं आहे. आपले सगळे भाव तसं शब्दात प्रकट होणं कठीण आहे, पण तरी सुद्धा एका परिसंवादाच्या माध्यमातून आपण सद्गुरूंप्रती आपले भाव व्यक्त करणार आहोत. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन, तेथे बहुभक्तजन विश्रांती पावती. दासबोधाच्या या ओवीवर सद्भक्त अभिजित केंदुरकर आणि सद्भक्त विनय क्षीरसागर आपलं चिंतन आता प्रकट करतील. अभिजित हा टेक महिंद्रमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि विनय हा थर्मॅक्समध्ये मॅनेजर म्हणून काम पाहतो.
गुरु आदिर नादिश्च गुरु परम दैवतम गुरु गुरु परतरम नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. गुरु आदि आहेत, गुरु अनादि आहेत, गुरुच परम दैवत आहेत, श्री गुरूंच्या पलीकडे काहीच नाही अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो. आज सेवेसाठी आपल्या स्वामीजींचंच वर्णन करणारी दासबोधातील पाचव्या दशकाच्या दुसऱ्या समासातली ओळी घेतलेली आहे. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन, तेथे बहुभक्तजन विश्रांती पावती. आजचा दिवस अतिशय पवित्र आपल्यासाठी अति महत्वपूर्णाचा आहे. आपल्या सद्गुरूंचं गुणगान करण्याचा, त्यांचा गौरव करण्याचा आणि त्याही पेक्षा आपल्यावर या नाथ संप्रदायाचा जो उपकार झालेला आहे त्याचा स्मरण करण्याचा असा दिवस आहे. कसे आहेत आपले सद्गुरु? तर नाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणेच शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे दिल्लतू असे ते आहेत. समर्थ म्हणतात की सद्गुरूंच्या ठिकाणी अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान हे सहजपणे असतं. आत जर का ज्ञान असेल तर ते दाखवता येत नाही पण ते लपून राहत नाही. जैसे कमळ कळिका झालेपणे अंतरींच्या मकरंदाचे राखून येणे दे राया रंका पारणे आमोदाचे. आत जर का ज्ञानाचा दिवा असेल तरच त्याचा प्रकाश बाहेर प्रगट होतो. आदिनाथांपासून अखंडितपणे चालत आलेल्या नाथ संप्रदायाचे अधिकारी असून मी कोणतरी आहे असं बोलणं त्यांच्याकडून कधी ऐकलं नाही किंवा अशा प्रकारची बॉडी लँग्वेज देखील त्यांच्या ठिकाणी दिसली नाही. ते पूर्ण अभिनिवेश रहित असे आहेत. केंद्रात जर कोणी थोडी व्यक्ती आली तर त्यांचं वर्तन कसं असतं, ते कसे विनम्रतेने वागतात, आपल्या आसनावरून उतरून त्यांचं स्वागत करतात, सलगी देतात, यथोचित सत्कार करून नमस्कार देखील करतात. एखादा मोठा उत्सव झाला, काही चांगलं कार्य घडलं तर हे सगळं माझ्या सद्गुरूंचं आहे, यात माझं काहीही नाही, यात मी कुठेच नाही, त्यांचा असा भाव असतो. परवा गणेशपुरमच्या वर्धापन दिनी हे ध्यान मंदिर म्हणजे स्वामी माधवनाथांची अचीवमेंट आहे असं ते म्हणाले होते. एक घटना जी मी कधीही विसरू शकणार नाही ती म्हणजे पंढरपूरला त्यांनी आणि सौभाग्यवती मधुराताईंनी केलेली मान्यवरांची पाद्यपूजा. करवीर पीठाचे शंकराचार्य भाविदास महाराज आदी संतांची अतिविनम्रपणे प्रेमपूर्वक पाद्यपूजा केली. ज्यांची पाद्यपूजा करण्यासाठी आपलं सर्व साधक विश्व आतुर असतं, ज्या स्वाभाविकतेने आपण त्यांची पूजा करतो तशाच सहज रीतीने ते या संतांची पूजा करत होते. स्वतः परिपूर्ण असून देखील एवढी विनम्रता हे अमानुषाचं फार मोठं उदाहरण आहे असं मला वाटतं. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले स्वामीजी. 2 वर्षापूर्वी माझ्या लहान भावाचं अभिनवचं लग्न होतं नागपूरला. गाडी पुणे स्टेशनवरून सुटायची होती आणि तेव्हा स्वामीजींचा फोन आला. त्यांनी सर्वांची चौकशी केली. लग्नाच्या मुहूर्तावर सुद्धा त्यांनी अगदी आठवण ठेवून 2 मिनिटाआधी केदारच्या हस्ते शुभेच्छा सांगितल्या, आशीर्वाद दिले. तसं पाहिलं तर आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी त्यांना एवढं करण्याची काय गरज होती. प्रेमाचा कळवळा अहेतुक प्रेम अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान असल्याशिवाय प्रकट होऊ शकत नाही. सध्या जी 5व्या अध्यायावर निरूपण चालू आहेत, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी किंवा न प्रहुषे प्रियम प्राप्य न द्विजे प्राप्य चा प्रियम, ते या श्लोकांवर नुसते बोलत नाहीत तर त्यांचं चरित्र पाहिलं तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते कसे समदृष्टी ठेवून होते, कसे अविचल होते हे दिसून येतं. कितीतरी प्रिय अप्रिय प्रसंग आले ऑफिसच्या ठिकाणी, कार्याच्या ठिकाणी, त्यांच्या वैयक्तिक जीवनात. पराकाष्ठेचा अपमान, पराकाष्ठेचा सन्मान, पण ज्या विरोधातपणे गंभीरपणे ते या प्रसंगांना सामोरे गेले ते आपल्याला खरोखरच शिकण्यासारखं आहे. आपल्याला देखील ते सांगतात की कसाही प्रसंग असो डोळ्यात डोळ घालून त्याच्याकडे बघायचं आणि त्या प्रसंगाला समोर जायचं. भगवान कृष्ण जसे कालियाच्या डोक्यावर नाचले त्याप्रमाणे तुम्ही देखील आपल्या प्रकृतीला डोकं वर काढून येऊ नका असं स्वामीजी आपल्याला शिकवतात. जर कोणी करिअर बद्दल विचारलं तर ते सांगतात की जे मी केदार मंदारला सांगितलं असतं तेच मी तुला सांगतोय. एकदा आपल्या घरच्या सर्व मंडळींना ते म्हणाले होते की जसे माझ्यासाठी तुम्ही आहात तशीच केंद्राची इतर मंडळी आहे, ते देखील माझी वाट बघत असतात. दया करणारे पुत्रासी तेची दासा आणि दासी हे स्वामीजींच्या जीवनात प्रकट आहे. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान असलं तरीच खरं समत्व टिकणं समदृष्टी लाभणं शक्य नाही. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान असल्यामुळेच अहम आत्मा हे कधीच विसरू नये या अंतिम बोधावर ते सतत असतात. स्वामीजींच्या ठिकाणी असलेलं गुरुप्रेम पराकोटीचं आहे. आज स्वामी माधवनाथांना त्यांच्या सद्गुरूंना देह ठेवून 17 वर्ष झाली तरी त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्याविषयी ऐकताना ते भावविभोर होतात. सद्गुरूंनी सांगितलेल्या शिकवणीत शिस्तीत त्यांच्या परंपरांमध्ये यश मात्र देखील फरक नाही करत. सद्गुरूंची कीर्ती चारी दिशांमध्ये पसरावी यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. सर्वांनी त्यांच्या आठवणी सांगाव्या आपण त्या संकलित कराव्या ही देखील त्यांचीच संकल्पना आहे. आज आपल्याला जे माधवनाथांचं दर्शन होतं त्यांचं अस्तित्व जाणवतं ही स्वामी मकरंदनाथांचीच कृपा आहे. आपल्या सद्गुरूंची रेखाचित्र काढण्यात तासन तास रमणं त्यांना दासबोधाची प्रस्तावना लिहून अर्पण करणं त्यांचा सहवास मिळावा म्हणून केलेले आटोकाट प्रयत्न त्यासाठी घेतलेले कठीण निर्णय हे सर्व त्यांच्या सद्गुरूंविषयी असलेल्या प्रेमाचं द्योतक आहेत. नुसतंच प्रेम नव्हे तर त्यांच्या वचनांचं तंतोतंत प्रतिपालन तसं आचरण त्यांच्या कार्याची केलेली मनोभावी सेवा आपल्या सर्वच गुरुबंधूंशी जिव्हाळ्याचे संबंध हे देखील त्यांची उत्कट गुरुभक्ती दाखवणारे आहेत. एकदा ते म्हणाले होते की आम्हा गुरुबंधूंचं आपसात अतिशय प्रेम आहे. नातलकांशी संबंध काय असतील एवढे जिव्हाळ्याचे आमचे संबंध आहेत. गुरुबंधू सौजन्य सुजन असे ते आहेत. आपल्या सद्गुरूंच्या विचारांशी ते कसे एकरूप झाले होते कसे एकरूप झालेले आहेत याचं उदाहरण त्यांच्या चरित्रात वाचण्यात आलं. 1991 प्रसंग आहे. स्वामी माधवनाथांना पॅरालिसिस झाला होता. ते पलंगावर पहुडलेले होते पण त्यांना काहीतरी सांगायचं होतं आणि ते बोटाने खून करून सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचं ते सांगणं कोणाला कळलं नाही पण मकरंदनाथांनी ते जाणलं. हे ऐकता क्षणीच माधवनाथांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. ते आनंदित झाले. आपल्या सद्गुरूंचे शब्द सद्गुरूंच्या जे शब्दात व्यक्त न झालेले भाव मकरंदनाथांनी जाणले होते. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान ज्या महात्म्याच्या ठिकाणी एवढा टोकाचं अमानित्व समत्व जेवढी उत्कट गुरुभक्ती असेल एवढी उत्कट गुरुभक्ती असेल त्याच्या ठिकाणी शुद्ध ज्ञान आहे असं म्हणण्यापेक्षा ज्ञानोबांच्या शब्दात जाण ज्ञान तयापाशी पायची करी असं म्हणणं जास्त चांगलं. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन. निष्ठा म्हणजे काय हे स्वामीजींकडे बघूनच कळतं. अनन्यास चिंतयंतो माम ये जनहा पर्युपासते या श्लोकाचा अर्थ आपल्याला स्वामीजींकडे बघून लक्षात येतो. स्वतःच्या ठिकाणी तृप्त असणारे परिपूर्ण असणारे स्वामीजी साधनेबद्दल कधीच कॉम्प्रोमाइज करत नाहीत आणि आपल्याकडून पण तीच अपेक्षा ठेवतात. या जगाच्या पाठीवर असं कुठलंच कारण नाही जे आपल्या रोजच्या ध्यानाच्या आड येऊ शकेल असं सांगणाऱ्या स्वामीजींनी गेले 37 वर्ष एक दिवस देखील ध्यान चुकवलं नाही. ध्यान अधिकाधिक अंतरंग पद्धतीने कसं करावं ध्यानापूर्वी मनाचं कंडिशनिंग कसं करावं कधी सद्गुरूंची मानस पूजा तर कधी अनुग्रहाच्या वेळेत अनुग्रहाची वेळ प्रसंग आठवणे अतिशय तीव्र सद्गुरु स्मरण करावं हे आपल्याला त्यांनी शिकवलं. आपलं ध्यान मेकॅनिकल न व्हावं ही जाणीव पण त्यांनीच करून दिली आणि हे कसं टाळावं हे त्यांनीच आपल्याला शिकवलं. प्रसन्न मनाने एका विजिगीषू वृत्तीने ध्यानाला बसावं हे आपल्याला तेच शिकवतात. नाम साधण्याचे देखील कितीतरी प्रयोग इनोव्हेशन त्यांनी केले, करून बघितले आणि आपल्याला देखील शिकवले शिकवतात. हेच निष्ठेचे भजन. आता मी पूर्ण झालो आहे आणि मला आता साधनाची गरज नाही असं कधीच न म्हणता मला अजून खूप मजल मारायची आहे आणि आपण ते सोबत करायचं आहे असं ते म्हणतात. निष्ठेचं भजन याला म्हणतात. सगुणाविषयी त्यांची प्रीती आपण बघतो. येतिया पुसे जातिया धाडी रोप पंढरपुरी आहे माझा माया बाप. अतिशय कळवळून पांडुरंगाला हाक मारताना त्यांना आपण बघतो. गणेशपुरमच्या उद्घाटनाच्या वेळेला त्यांनी पत्र लिहून आमंत्रण पाठवलं होतं. माय बाप परमात्मा पांडुरंगाच्या चरणी आमंत्रण. हे दया घना कृपा करा असं त्यांनी पत्रात लिहिलेलं होतं. निष्ठेचे भजन अजून काय बरं असू शकेल. स्वामीजी तुमच्या ठिकाणी असलेल्या तेजाचे काही बाही कण आम्ही देखील वेचावे आणि आमचं पूर्ण जीवन उजळून यावं. तुमच्या वाचून काहीही प्रिय न वाटावं हे असंच होवो हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आता या ओवीच्या पुढच्या चरणावरचं निरूपण आपण विनयदादाकडून ऐकणार आहोत.
श्रीराम. ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती. दासबोधमध्ये 5व्या दशकामध्ये लिहिलेली समर्थांनी ही अतिशय महत्वाची होवी. या ओवीच्या अनुषंगाने स्वामीजींच्या स्वामी मकरंदनाथांच्या जीवनाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न आजच्या या परिसंवादाच्या माध्यमातून आपण करतो आहोत. पहिल्या 2 चरणांच्या अनुषंगाने अभिजितने त्याचे सुंदर असे भाव आपल्या सर्वांसमोर मांडले. पुढच्या चरणामध्ये समर्थ असं म्हणतात, तेथे बहु भक्तजन विश्रांती पावते. हा चरण वाचल्यानंतर मला असं वाटलं की याच्यावर बोलण्यापेक्षा याचा अनुभव घेणं हे जास्त श्रेयस्कर ठरू शकतं. आणि गेल्या 17 वर्षाच्या स्वामी मकरंदनाथांच्या परम पावन अशा सहवासामध्ये मी अनेकदा पुरेपूर याचा अनुभव घेतलेला आहे असं मला वाटतं. आणि आपल्या इथं जमलेल्या सर्व साधक भक्तांनी मला पक्की खात्री आहे की याचा निश्चित अनुभव घेतलेला आहे. तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती. गुरु लक्षण सांगत असताना समर्थांनी लिहिलेली ही ओवी आहे. सद्गुरु कसे असावेत, आतमध्ये बोधाने परिपूर्ण आणि बाहेरचे जीवन त्या बोधाला अतिशय सुसंगत असं. जसं कंदिलाच्या आत दिवा लागलेला आहे पण काजळीमुळे जर काच स्वच्छ नसेल तर त्याचा प्रकाश बाहेर येऊ शकत नाही आणि त्याचा कोणालाच उपयोग होत नाही. पण हेच जर आत दिवा लागलेला आहे आणि कंदिलाची बाहेरची काच जर स्वच्छ असेल तर तो प्रकाश जसा जसाचा तसा बाहेर यावा आणि त्याचा सर्वांनाच उपयोग व्हावा. तसं जसं स्फटिकाच्या घरामध्ये एखादा दिवा लागलेला असावा, स्वामी मकरंदनाथांचं जीवन हे अशा पद्धतीने आहे. म्हणून तर आपण सर्वजण त्यांच्या चरणांशी विश्रांती अनुभवतो आहोत. संतांचा सहवास तोच स्वर्गवास हे म्हणूनच म्हटलेलं आहे. असं म्हणतात की संतांच्या आजूबाजूची हवा देखील चैतन्याने भरलेली असते आणि म्हणून त्यांच्या पुण्य पावन अशा सहवासामध्ये एका विश्रांतीचा अनुभव आपल्याला निश्चित येत असतो. विश्रांती म्हटलं की आपल्याला काही एक कल्पना आपली असते. दमून भागून आल्यानंतर बिछाण्यावर पहुडलं की विश्रांती, किंवा उन्हामध्ये चालत असताना एखाद्या विशाल वृक्षाच्या छायेखाली आपण विसावलो तर विश्रांती. ही पण विश्रांती आहे, पण ही एक स्थूल विश्रांती झाली. काहीपेक्षा मनाची विश्रांती, बुद्धीची विश्रांती ही काही एक वेगळीच गोष्ट राहते. आपण कल्पना करा, बाकी सर्व परिस्थिती व्यवस्थित आहे पण आपलं मन जर स्वस्थ नसेल, अस्वस्थ असेल तर काय होतं. आपल्याला अनेकदा याचा अनुभव आहे, झोप येऊ शकत नाही. आणि अशाच पद्धतीने व्यवहारामध्ये अनेक व्यवहाराचे ओरखडे मनावर बुद्धीवर उमटत असल्यामुळे आपण अनेकदा अस्वस्थ होतो आणि अशा वेळी जेव्हा आपण केंद्रात येतो तेव्हा आपला अनुभव काय आहे? आपण जेव्हा केंद्रात येतो आणि स्वामीजींच्या चरणांशी इथे येऊन विसावतो तेव्हा काही काळ आपल्या सर्व काळजा चिंता आपली परिस्थिती त्या आपल्यापासून दूर जातात. आपल्या मनामध्ये जी काही एक खळबळ उमटत असते संसाराच्या चिंतेनी संसाराच्या विचारांनी मनामध्ये जे काही तर्कांनी जी काही एक खळबळ माजलेली असते त्याच्यामध्ये काही काळ खंड पडतो आणि हीच खरी विश्रांती आपल्याला इथे प्राप्त होत असते. एखादी जादूची कांडी फिरवावी तसं आपल्या बाबतीत होऊन जातं आणि अस्वस्थ झालेले आणि केंद्रात आलेले आपण काही काळात स्वामीजींच्या सहवासामध्ये अतिशय शांत असे होऊन जातो आणि परत एकदा नव्या उत्साहाने आपण व्यवहारामध्ये जातो आणि म्हणूनच परत परत या ओढीने आपण या ठिकाणी येत असतो. स्वामीजींच्या सहवासामध्ये आपल्याला जर काही मिळत असेल तर ते म्हणजे त्यांचं प्रेम. आणि याला मुख्य कारण असं ते म्हणजे स्वामीजींनी आपल्या सर्वांचा केलेला निरपेक्ष स्वीकार. स्वामीजींच्या ठिकाणी सुशिक्षित अशिक्षित लहान थोर असा कुठलाच भेदभाव नाही. प्रत्येक जण तिथे येतो आणि विसावतो. प्रत्येकालाच इथे विश्रांती मिळते. प्रत्येकाला स्वामीजी आपले आहेत असं वाटतं. मग ते लहान बाल साधक असू दे किंवा प्रौढ साधक. आपण शनिवारचं केंद्र झाल्यानंतर वरून बाल केंद्रातून धावत येणारे बाल साधक पाहिले असतील. स्वामीजींकडे किती ओढीने ते धावतात. त्यांच्याकडून खडीसाखरेचा प्रसाद घेण्यासाठी जणू आतुर झालेले असतात. आणि स्वामीजी देखील मोठ्या प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवताना किती शहाणा मुलगा आहे असं म्हणत असताना ते दृश्य मोठं विलक्षण असत. शंकराचार्यांनी जीवन मुक्तानंद लहरी या स्तोत्रामध्ये अशा महात्म्यांचं वर्णन करताना म्हटलंय, मौने मौनी गुणिनी गुणवान पंडिते पंडितश्च युवतीशी युवा वाङ्मिनी प्रौढ वाङ्मी. प्रत्येकाबरोबर त्याच्या त्याच्या पातळीवर येऊन स्वामीजी त्याला उपदेश करत असतात. युवा स्नेहमधले त्यांचे उपदेश आपल्याला आठवत असतील. 16 ते 25 वयोगट जर असेल तर स्वामीजी सांगतात कॉलेजमध्ये आपलं वर्तन कसं असावं, परीक्षेची तयारी कशी करायला पाहिजे. हेच 25 ते 35 ते जर साधक असतील तर व्यवहार नोकरी आणि परमार्थ यांचा मेळ कसा घालावा. 35 ते 50 सांगताना ते म्हणतात साधनेची खोली आपण कशी वाढवायला पाहिजे. प्रत्येकाबरोबर ते असे समरस होऊन जातात. मला आठवतं एकदा विलास दादांकडे बघून ते म्हणाले, हा विलास आपला वयोगट कुठला, 50 वर्षाच्या पुढे जे काही हयात आहेत ते सर्व. आणि खळखळून हसले आणि मग म्हणाले की मी देखील याच वयोगटात आहे बरं का. अशा पद्धतीने प्रत्येकाबरोबर ते समरस होऊन जातात. जसं पाणी असावं तसं, पाणी जसं एखाद्या गोष्टीमध्ये मिसळतं आणि त्याच्यासारखं होऊन जातं. इथे फरक एवढा राहतो की स्वामीजी आपल्यामध्ये मिसळतात समरस होतात पण आपल्याला त्यांच्यासारखं करतात. संतांच्या सहवासात आपण विसावतो यात तर काही आश्चर्यच नाही. अशी उदाहरण आपण पाहिलेली की अक्षरशः पशु देखील त्यांच्या सहवासामध्ये विसावा पाहतात. मध्यंतरी स्वामी मकरंदनाथांचा एक जुना फोटो मी पाहिला. पहिलं जे ज्ञानेश्वरी पारायण झालं त्यावेळी काढलेला तो फोटो होता. स्वामीजी ज्ञानेश्वरी वाचता आहेत आणि एकीकडे एक छोटं मांजर त्यांच्या बाजूला आलेलं आहे आणि मोठ्या प्रेमाने ते त्या मांजराला एकीकडे कुरवळत आहेत. तो फोटो काढल्यानंतर जे कृष्णमूर्तींचं एक वाक्य मला आठवलं. जे कृष्णमूर्ती असं म्हणत असत की इव्हन अ स्मॉल क्रिचर कॅन अंडरस्टँड अ रिअलाइज सोल. खरोखर त्या पशूला देखील हे समजतं. त्या प्रेमाचा स्पर्श त्याला देखील जाणवतो. 1996-97 साली मी स्वामीजींकडे आलो तेव्हा आणि आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर दरम्यानच्या काळात कितीतरी साधक इथे आले आणि स्वामीजींच्या चरणांशी विसावले. ज्याला जर काही कारण असेल तर त्यांच्याकडून प्रत्येकाला मिळणारं भरभरून असं प्रेम. एखादा बुद्धिवादी साधक असेल, एखाद्याचं तर्काचं जर तुंड असेल तर त्याला स्वामीजींच्या होणाऱ्या प्रवचनांमधून जे काही तर्क सुसंगत असं विवेचन होतं त्याच्यातून समाधान मिळतं. त्यांच्या चरित्रामध्ये सद्भक्त बापू नाईक यांच्याबद्दलचा प्रसंग आलेला आहे, आपण सर्वांनी तो वाचला असेल. साधनेची अतिशय सूक्ष्म अशी अडचण बापूंची स्वामीजींनी दूर केली आणि त्यांना शांत केलं. एखाद्याचा भावाचा पिंड असेल तर त्यांची गुरुभक्ती पंढरीनाथांबद्दलचं त्यांचं प्रेम याच्यातून त्या व्यक्तीला अतिशय समाधान प्राप्त होतं. ज्यांना साधना आवडते त्यांना स्वामीजींच्या सहवासामध्ये ध्यान आणि नाम घेत असताना अक्षरशः भान हरपल्याचा अनुभव येतो. त्यांनी अनुभव सिद्ध केलेल्या अनुषंगिक साधना आणि मध्यवर्ती संकल्प हे अशा आपल्या सर्व साधकांसाठी जणू विसावा होऊन राहिलेले आहेत. स्वामीजींच्या ठिकाणी सर्वांनाच निरपेक्ष अशा प्रेमाचा अनुभव येतो. तिथं लहान थोर असं काही नाही. मला एक प्रसंग आठवतो, भुगावच्या एका शिबिरामध्ये घडलेला हा प्रसंग आहे. उन्हाळ्याचा काळ होता आणि तिथे आपल्या भोजनगृहामध्ये मदतीला जी लक्ष्मी नावाची भगिनी येते तिचं शेत तिथे समोर आहे. वणवा लागला आणि तिच्या शेताला त्या वणव्यामुळे आग लागल्यानंतर तिच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ती कळवळून धावत सुटली. आणि स्वामीजींच्या जेव्हा हे लक्षात आलं ते देखील तडक तिच्या मदतीला धावून गेले. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावेण प्रीती, हेच खरं. स्वामीजींच्या ठिकाणी अजून एक महत्वाचं जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अमर्याद सहनशीलता. बघा ना, आपल्यासारख्या अनेक विध प्रकृतीच्या लोकांना ते सहन तर करत असतात. बाहेर जर आपण कोणाकडे काही आपलं मन मोकळं करायला गेलो तर आपलं ऐकायला कोणाला वेळ नाही. पण स्वामीजींच्या ठिकाणी मात्र आपण अगदी मोकळेपणाने आपल्या मनातले भाव व्यक्त करू शकतो. अनेक सुख दुःखांचे प्रसंग आपण सर्वजण त्यांच्यापाशी मोकळेपणाने सांगतो आणि स्वामीजी देखील मोठ्या आत्मीयतेने आपलं सगळं ऐकून घेतात आणि आपल्याला देखील तसाच प्रतिसाद देतात, आपल्याला देखील धीर देतात. मध्यंतरी मृदुलताईंनी सांगितलेली एक आठवण मला सांगावीशी वाटते. तिच्या वडिलांच्या आजारपणाच्या वेळी ती स्वामीजींकडे गेलेली होती तर स्वामीजी तिला म्हणाले की आपले आई वडील 70 पुढे गेले की आपण मनाने तयार असलं पाहिजे, भगवंताच्या कृपेने जे काही होईल ते होऊ दे, अशा प्रकारचा भाव अंतःकरणामध्ये दृढ असायला हवा. अशा या धीरामुळे ती उत्तम प्रकारे त्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकली. एकदा मला आठवते की एक भगिनी त्यांच्याकडे आली, तिची नुकतीच आई गेलेली होती, मातृशोकामुळे अतिशय व्याकुळ अशी झालेली होती. स्वामीजींनी तिला आपल्या जवळ बोलवलं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला असं म्हणाले की काळजी करू नकोस, आता मीच तुझी आई आहे. अशा अनेक प्रसंगांमध्ये स्वामीजींच्या चरणांची आपण अनेकदा विश्रांती अनुभवलेली आहे. त्यांच्या ठिकाणी ही जी सहनशीलता आहे ती खरोखर विलक्षण आहे असं मला वाटतं. परगावचे परदेशातले अनेक साधक केवळ त्यांचा आवाज ऐकावा म्हणून आतुर झालेले असतात आणि त्यांच्याकरता म्हणून स्वामीजी कित्येक काळ फोनवर बोलतात. त्यांचं नुसतं दर्शन घ्यावं म्हणून कित्येक साधक इथं केंद्रामध्ये येत असतात आणि त्यांच्या दर्शनाने मनाला अत्यंत सुखाचा आणि प्रेमाचा अनुभव आपल्या सर्वांना येतो. अशा पद्धतीने स्वामीजी अविरत आपल्यासाठी झटता आहेत. त्यांचा जर दिनक्रम आपण पाहिला तर त्यांना विश्रांती नाही आणि म्हणूनच त्यांच्या या विराट अशा छत्रछायेखाली आपण सर्वजण खूप मोठ्या सुखाने अशी विश्रांती अनुभवतो आहोत आणि इथं आल्यानंतर त्या सुखाने शांत झाल्यानंतर प्रत्येकालाच साधनेचा आपला पुढचा मार्ग स्वामीजी दाखवत आहेत. त्या प्रकृतीला हळूवारपणे फुंकर घालत प्रकृतीच्याही पलीकडे कसं जायचं हे स्वामीजी आपल्याला इथं शिकवतात आणि आपल्या बोटाला धरून आपल्याला या मार्गावरून चालवत आहे. आपल्याकडून स्वामीजींना या बदल्यात काय हवं आहे असा जर विचार केला तर स्वामीजींना आपल्याला ती शाश्वत शांती प्राप्त व्हावी ही एक अपेक्षा आहे. खरी विश्रांती जिथं अखंड चालणारे आपले श्वास देखील विश्राम पावतात अशी निर्वासन अवस्था या जीवनामध्ये आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी हीच त्यांची आपल्याकडून अपेक्षा आहे. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेने गुण दृढावे परमार्थ हा, असा हा परमार्थ आपल्या जीवनामध्ये दृढ व्हावा हीच आपल्याकडून त्यांची अपेक्षा आहे. आजच्या या परमपवित्र दिवशी आपण सर्वजण त्यांना असं वचन देऊयात की साधनेचे हे प्रयत्न आम्ही कसोशीनी करू आणि या आपण दाखवलेल्या मार्गावरून प्रयत्नपूर्वक चालण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. यासाठी आपली कृपा आणि आशीर्वाद आमच्या बरोबर असू द्यावे अशी प्रार्थना आपण त्यांच्या चरणांशी करूया. हरि ओम.
अतिशय समर्पक आणि नेमक्या शब्दात झालेल्या या परिसंवादानंतर आता आपण एका ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनाचा सोहळा इथे साजरा करणार आहोत. स्वामी मकरंदनाथ लिखित आत्मबोधाच्या वाटा या अमूल्य आणि साधक प्रिय ग्रंथाचं प्रकाशन सद्भक्त शाहूराव गांजरे यांच्या हस्ते आता इथं होईल. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांचा अत्यंत जवळून सहवास त्यांना लाभलेला आहे. केंद्राच्या सर्व कार्यात त्यांनी मनोधनाने ते नेहमी सहभागी असतात. त्यांनी आम्ही हे पुनर्प्रकाशन करण्याची आणि या ग्रंथाबाबत त्यांचे विचार प्रकट करण्याची विनंती करते.
राम ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. नागपूर येथील दैनिक तरुण भारत मध्ये 2009 चातुर्मासामध्ये स्वामी मकरंदनाथांनी लिहिलेली अनुभव संपन्न अशी लेखमाला प्रसिद्ध झाली. सर्व साधकांना ही लेखमाला खूपच आवडली. तिचेच रूपांतर आत्मबोधाच्या वाटा या ग्रंथात झाले. असा ग्रंथ प्रकाशित झाल्यामुळे सर्व साधक विश्वाला याचा लाभ झाला. नाही तर हा खजिना फक्त नागपूरकरांच्याच वाट्याला आला असता. प्रथम आवृत्ती 2009 साली प्रकाशित झाली. वर्षाच्या आतच सर्व प्रति संपल्या. जून 2010 मध्ये मंडळाने दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. तिच्याही सर्व प्रति संपून गेल्या. आजच्या या शुभदिनी मोठ्या आनंदाने मंडळ तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करीत आहे. मंडळाला दरवर्षीच नवी आवृत्ती काढायला लागणार आहे यात काहीही आश्चर्य नाही. स्वामी माधवनाथ यांची ज्ञानेश्वर ज्ञानकिरणी आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने या ग्रंथाप्रमाणे हा ग्रंथ देखील महान आहे. प्रत्येक शब्द आणि शब्द महत्वाचा आणि चपकल आहे. ज्यांना ज्यांना हा ग्रंथ सद्गुरु प्रसाद भेट म्हणून मी दिला व सांगितले रोज एक प्रवचन वाचत जा, त्यांचा दोनच दिवसात फोन यायचा. अहो सर्वच ग्रंथ हृदयस्पर्शी आहे आणि आता रोज एक प्रवचन वाचणार आहोत. तुका म्हणे केली सोपी पाय वाट तरावाया भव सागर रे. खरंच स्वामीजींनी मोठ्या कृपेने सर्व साधक विश्वाला या ग्रंथाच्या रूपाने आत्मबोधाच्या वाटा सोप्या केल्या आहेत. प्रत्येक वाट एक एक वाट मिळून आत्मबोधाचा राजमार्ग झाला आहे. सेवी तो हा रस वाटी तो आणिका घ्यारे होऊ नका रान भरी. आपल्यापैकी सर्वांकडेच हा ग्रंथ आहे. आपल्या ओळखीच्या अध्यात्मप्रेमी किंवा जिज्ञासूंना हा अमूल्य ठेवा आपण द्यायला हवा. त्यांचे जीवन वर्तन नक्कीच संपन्न होईल. मला स्वतःला या ग्रंथातील 171 क्रमांकाचे सद्गुरूंची प्रार्थना हे प्रवचन खूप आवडलं. नव्हे तर अंतःकरणाला स्पर्श करून गेलं. स्वामीजी सांगतायत सद्गुरु स्मरणाने जेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू होतील आता कोणतेही शब्द नसतील पण तरीही सद्गुरूंची अतिशय गोड प्रार्थना होऊन जाईल. आपल्याला जेव्हा तळमळून सद्गुरु आठवतील त्यांच्या आठवणीने आपण अस्वस्थ होऊ. आपल्याला हसायला येईल रडायला येईल त्यांच्या आठवणीने स्तब्ध होऊन जाऊ. आपल्या सगळ्या वृत्तीवर सद्गुरूंच्या आठवणी आरूढ झालेल्या असतील तेव्हा त्यांची खरी प्रार्थना होईल. हा ग्रंथ आपल्या संग्रह तर असावाच पण आपल्या सुहृद नातेवाईकांना भेट देण्यासाठी सुद्धा हा ग्रंथ आपण यावा. याची मूळ किंमत 150 रुपये आहे परंतु आज सवलतीच्या दरामध्ये त्याची किंमत 125 अशी आहे. आपल्या सर्व साधकांना माझी विनंती आहे की याचा आपण जरूर लाभ घ्यावा. हरि ओम.
आताच पुनर्प्रकाशित झालेल्या या ग्रंथात काही साधकांचं मोठं योगदान आहे. सद्भक्त निलाते देशमुख, कांचन शेठ आणि अभिजित डोणफळे. पुनर्प्रकाशित या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे तो सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहे. एका पानावर एक प्रवचन, मोठा टाईप आणि ग्रंथाची प्रत इतकी सुंदर आहे की सहज वाचावं आणि इतरांना भेट द्यावं. आता यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत. स्वामी मकरंदनाथ यांनी रचलेला एक अभंग प्राचार्य मुकुंदराव तापकीर आता आपल्या समोर सादर करते.
श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य पावनी धन्य जालो श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य पावनी धन्य जालो हृदय धरुनी स्वप्न सुंदर भाव जाते आत्मनिर्भर शोधिताना दीयते ची धरुनिया आशा मनोहर ते मनोरथ पूर्ण जाहले चरणी त्यांचा रमुनी देहो श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य पावनी धन्य जालो सोहमस्मि बोध देवनी ध्यान रंगी रंगवीले साक्षी भावे शून्य लंघुनी उम्मनी सुख देव के ले चित सुखाचा अनुभवांती पूर्णतेसी जडूनी गेलो श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य पावनी धन्य जालो संग फल त्यागुनी ममता नियत कर्मी चालवीले द्वंद्व मोहातीत मन हे शुभ समत्वा प्राप्त झाले परम पुरुषात जाणुनी निज पदासी मिळुनी गेलो श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य पावनी धन्य पूर्णता मकरंद लेवनी पूर्णता मकरंद लेवनी श्री गुरु कार्यार्थ लागे आणि कांते मार्ग दावित दिव्यते सार मंत्र सारे गुरु कृपे सा गुरु कृपे सा गंध चंदन गुरु कृपे सा गंध चंदन उधळीताना तृप्त झालो उधळीताना तृप्त झालो श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य पावनी धन्य जातो पुण्य पावनी धन्य जातो
या भावपूर्ण अभंगानंतर आणखी एक छोटस निवेदन या ग्रंथाच्या संदर्भात करते. आज आपण या ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनाबरोबर त्याचे ई बुक देखील प्रकाशित करत आहोत. bookganga.com या साईटवर स्वामीजींचा अजून एक ग्रंथ आता उपलब्ध असणार आहे. आपल्यापैकी ज्यांना कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर पुस्तक वाचण्याची आवड आहे त्यांनी याचा जरूर फायदा घ्यावा. आपले जे मित्र स्नेही नातेवाईक परदेशी आहेत त्यांनाही याची जरूर माहिती द्यावी. त्यानंतर मी स्वामीजींना आपल्या सर्वांतर्फे अशी विनंती करते की त्यांनी या मंगल प्रसंगी आम्हाला आशीर्वाद देऊन उपकृत करावा.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. अश्विन शुद्ध चतुर्थी हा दिवस माझ्या व्यक्तिगत व्यक्ती म्हणून व्यक्तीच्या जीवनामध्ये खरंच खूप महत्वाचा असा झाला. तसंच आपल्या साधक विश्वाकरता देखील हा दिवस एक महत्वाचा दिवस म्हणूनच ठरला. एकवीस वर्षापूर्वी झालेला हा प्रसंग मला आठवतो. 1992 साली स्वामीजींनी एका छोटेखानी अशा घरगुती कार्यक्रमामध्ये या प्रकारची जबाबदारी माझ्याकडे आणि डॉक्टर नगरकरांकडे सोपवली. या दिवशी बोलताना स्वामीजी असं म्हणाले की 1973 साली स्वामी स्वरूपानंदांनी मला संप्रदायाची जबाबदारी सोपवली, त्याला आता 17 वर्ष झाली असं ते म्हणाले. मी यथाशक्ती यथामती स्वामीजींनी दिलेली जबाबदारी पार पाडत होतो. आज मी त्या जबाबदारीतून मुक्त होतो आहे असं स्वामीजी म्हणाले. ही परंपरा पुढे चालू ठेवत मी स्वामीजींच्या ऋणातून आज आणि संप्रदायाच्या ऋणातून मुक्त होतो आहे असं स्वामीजींनी असे उद्गार स्वामीजींनी काढले. तोपर्यंत देखील हा प्रसंग नक्की काय आणि कोणाच्या बाबत घडणार आहे याची सुतराम शक्यता कल्पना मला नव्हती. आणि जेव्हा स्वामीजींनी माझं नाव उच्चारलं तेव्हा मला निस्तब्धच झालो. स्वामीजी असं म्हणाले की सध्या महाराष्ट्रात जे संप्रदाय चालू आहेत त्याच्यामध्ये हा एकमेव संप्रदाय असा आहे की ज्या संप्रदायामध्ये गुरु शिष्य परंपरा अखंड चालत राहिलेली आहे. बाकीचे संप्रदाय चांगलेच आहेत, पण त्या संप्रदायांमध्ये सांप्रत गुरु नाहीत. त्यामुळं सत्पुरुषांच्या समाधीवर माळ ठेवून अनुग्रह घ्यावा लागतो. स्वामीजी असं म्हणाले की सांप्रदायिक शुद्धी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि आपला संप्रदाय जास्तीत जास्त शुद्ध राहावा म्हणून मी ही व्यवस्था केलेली आहे असं स्वामीजी म्हणाले. स्वामीजींनी जे काही केलं ते लेखी अनेक लोकांच्या समक्ष तो लेखी कागद स्वामीजींनी माझ्याकडे दिला, तो माझ्याकडे आणि स्वामी माधवानंदांकडे आहे. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतलं. त्याच्यामध्ये सुरुवातीला स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे असं स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगाचा उल्लेख केलेला आहे, या चरणांचा उल्लेख केलेला आहे. आणि मग नाथ संप्रदायाची जी गुरु परंपरा आहे ती गुरु परंपरा लिहून स्वामी माधवनाथांनंतर श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमहा अशी गुरु परंपरा सांगून अनुग्रह द्यावा असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मी त्या प्रसंगाला सामोरं जात असताना खूप सद्गतीत झालो, खूप भाव भरून आले. खरं म्हणजे त्या क्षणी मला असं वाटलं की विचार चक्र थांबलेलं आहे, स्तब्ध झालेले आहोत. कारण ज्याबद्दल कधीच कल्पना केलेली नव्हती, ज्या कारणाकरता कधीच त्यांच्याकडे आलो नव्हतो, अशी गोष्ट आपल्या समोर अकल्पित रीतीने सुरू झाली. एखादा चलत चित्रपट एकदम सुरू व्हावा आणि आपण तो पाहावा तशी माझी स्थिती झाली. या प्रसंगानंतर माझ्या ठिकाणी कितीतरी दिवस बराच विचार चाललेला होता की हे नक्की काय असावं. आपण तर रोजचं नेहमीचं जीवन जगत असताना आणि त्या जीवनामध्ये काहीही विशेष आहे असं आपल्याला थोडंही वाटत नसताना अशा रीतीने एक पूर्णतेची पावती स्वामीजींनी का बरं दिली. नक्की आपल्याला काय जाणवत होतं जे स्वामीजींना समजलं आणि आपल्याला समजलं नाही असं काय होतं. कारण स्वामीजी म्हणाले की या दिवसानंतर पूर्वीचा तू आणि आत्ताचा तू याच्यामध्ये तुझ्या दृष्टीने काही फरक पडलेला नाही, तरी देखील आता लोकांचे तुझ्याकडे पाहण्याचे भाव बदलतील. मी असा विचार करू लागलो, लोकांचे भाव जरी बदलले तरी देखील स्वामीजींनी आपल्याला निवडण्यामध्ये नक्की काय कारण असेल. आपल्याला आत्मज्ञान झालेलं आहे का असा एक प्रश्न मी विचारला माझ्याशीच. आपण इतरांपेक्षा वेगळे म्हणजे नक्की काय आहोत आणि कुठल्याही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मला मिळत नव्हतं. स्वामीजींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जे सांगितलेलं आहे तर ते मान्यच होतं, ती जबाबदारी पार पाडायचीच होती. पण ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्यापाशी जस्टिफिकेशन काय? कारण हे निश्चित होतं की अनुभव हे देह मन बुद्धीच्या पातळीवर असतात, त्यामुळे अनुभव या गोष्टीला खऱ्या आणि अंतरंग परमार्थामध्ये तितकं महत्व नाही हे नक्की होतं। तशा प्रकारचे थोडे बहुत अनुभव ध्यानात मला जरी आलेले असले तरी देखील ते कमी दर्जाचे आहेत किंवा अंतिम परमार्थाच्या दृष्टीने त्याचं फारसं महत्व नाही हे ठसलेलं होतं। माझं ध्यान नेहमीच चांगलं लागत होतं। स्वामीजींकडे आल्यापासून मी चांगल्या ध्यानाचा अनुभव घेत होतो। ध्यानातली निर्विकल्पता मला माहित होती। ध्यानात असणारी अमनावस्था मला चांगलीच माहित होती, उन्मनावस्था मला माहित होती। ध्यानात ब्रह्मतेचा अनुभव मी घेत होतो, पण माझ्यासारखेच कितीतरी लोक घेत होते। अनेक लोकांना स्वामीजींकडे उन्मनी अवस्था प्राप्त झालेली होती। ज्ञानाचं स्वरूप काय आणि स्वामीजींनी आपल्याला हे का दिलं हा प्रश्न मला निश्चितच सतावत होता। अश्रद्धेने नाही पण चिकित्सेने। स्वामीजींनी माझ्याकडे मंडळाचं काम सोपवलं तर त्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती, कारण मंडळाचं काम प्रथमपासून उभारणारी जी मंडळी होती त्याच्यामध्ये मी महत्वाने भाग घेतलेलाच होता। ते माझ्याकडे दिलं त्यांनी याच्यात काहीच आश्चर्य नाही, कारण मला कानाकोपऱ्याची माहिती होती, मला संघटनाबद्दल माहिती होती। नेतृत्व करण्यासाठी म्हणून नव्हे, पण नेतृत्व आपोआपच माझ्याकडे चालत आलेलं होतं। त्याच्यासाठी कोणतेही गुण असत तर असतील, पण सांप्रदायिक जबाबदारीविषयी मात्र मी फार चिंतन केलं, कारण स्वामीजींनी माझ्याकडे दोन्ही जबाबदाऱ्या दिल्या, मंडळाची जबाबदारी आणि सांप्रदायिक कार्य आणि डॉक्टर नगरकरांना सांप्रदायिक कार्य, अशी त्यांची विभागणी होती। माझ्याकडे दुहेरी काम स्वामीजींनी सोपवलेलं होतं। त्याच्यातलं जे मंडळाची जबाबदारी होती तर ती मला काही दडपणासारखी नव्हती। माझ्यावर देखील इथं असणाऱ्या असंख्य साधकांचा पुरेपूर विश्वास होता, त्यांचं फार सहकार्य मला होतं। माझ्या दृष्टीने आणि त्यांच्या दृष्टीने याच्यात हे अगदी स्वाभाविक होतं। मी असा विचार करायला लागलो की आपलं ध्यान चांगलं होतं आहे अथवा आपली साधना चांगली होती आहे, स्वामीजींचं प्रेम आपल्याला समजतं आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण व्यवहार करताना माझी जी तारांबळ उडत होती, जे मानवी विकार आहेत, जसा क्रोधाचा विकार आहे, भयाचा विकार आहे, त्याचा मधून अधून स्पर्श होत होता, आणि तेव्हा मी प्रत्येक वेळी अंतर्मुख होत होतो आणि मी असं पाहत होतो की मी करत असलेली साधना एका बाजूला आणि एका बाजूला मी विकारांनी काही न काही प्रमाणात ग्रस्त होतो आहे। याच्यावर मार्ग कसा काढायचा? ध्यान हा तर त्याच्यावर अंतिम मार्ग नव्हता, कारण ध्यानाच्या वेळेला चांगलं ध्यान आणि व्यवहार चुकत जाणं असं साधकाच्या बाबत घडत जातं। अशा वेळेला एकूण परमार्थ अयशस्वी होतो। म्हणून मला असं वाटतं की मी साधारणपणाने 88-89 सालापासून एक श्लोक घेऊन स्थित प्रज्ञ लक्षण एक श्लोक घेऊन त्याच्या भावार्थामध्ये एक दिवस आपल्याला जगता येतं का असा आंतरिक प्रयत्न करत होतो। खूप छोट्या प्रमाणात असेल तो, खूप किती तीव्रता असेल होती तीव्रता, उदाहरणार्थ एक दिवस एकही मनोगत कामना ठेवायची नाही असा एक दिवस असला पाहिजे। बाकीचे जाऊ देत, कालचा दिवस जाऊ देत, पण आजच्या दिवशी एकही मनोगत कामना नसली पाहिजे। प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, मनोगत अशी एकही कामना न ठेवता एक दिवस, आणि दुसरं म्हणजे आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा, जे ध्यानात सुख मिळालं त्या सुखावरच संपूर्ण अवलंबित्व, त्या सुखामध्येच पूर्णपणाने रमण, असं फक्त एक दिवस आपल्याला करायचं. दुसऱ्या दिवशी श्लोक बदलत असे. दुःखेशु अनुद्विग्न मनहा, सुखेशु विगत स्पृहा. दुःख छोटी छोटी दुःख रोज होतात, कोणी उलट बोलतं, मनाच्या विरुद्ध घडतं. एक दिवस असा घालवायचा की उद्वेग येऊ द्यायचा नाही. काही जरा बरं वाटलं तर अति बरं वाटून घ्यायचं नाही, जरा दुरूनच पाहायचं, असा एकच दिवस. आणि आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा, मी निरूपणाच्या वेळेला म्हणलं की हे पालुपदच लावावं, ते मला त्या वेळेला खरं सुचलेलं होतं की याबाबत स्थिर आणि व्यवहारात असा उपयोग आपल्याला करता येतो का. तर त्यामुळे मला खरच माझ्या पुरतं एक समाधान माझ्या जीवनात वाटत होत. मला असं वाटायला लागलं याच्याशी त्याचा संबंध असेल का, आणि मग माझं मन जरा होकारार्थी आलं, आतून निर्वाळा आला की हे स्वामीजींना मी सांगितलेलं नव्हतं, पण तरी देखील कुठेतरी स्वामीजींनी माझी स्थिरता जाणली असावी असं मला वाटलं. ज्ञानाचं स्वरूप हे निश्चयात्मक, आणि निश्चयात्मक ज्ञानाचं प्रमाण माझ्या ठिकाणी बऱ्यापैकी होतं असं माझ्या लक्षात आलं. तसंच स्वामीजींची प्रवचन रोज ऐकणारे, रोज त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणारे, असे खरंच मी जसा प्रयत्न करतो तसेच चालतात का? तर माझं असं लक्षात आलं की हा अभ्यास कोणी अशा रीतीने करत नाहीये. कदाचित हे वेगळे पण स्वामीजींना भासलं असावं, जाणवलं असावं. मला असं वाटतं की स्वामीजींच्या ठिकाणी ही लक्षणं 100% असतील तर माझ्याकडे पासिंग पुरती 30-35% तरी असावी त्या काळात, म्हणून स्वामीजींनी हे केलं असेल असं मला वाटलं. आणि तेव्हाच माझी ही अशा प्रकारची हे का केलं असावं याच्याबद्दलची अनिश्चितता संपली. ती संपण्यासाठी देखील एक प्रसंगही घडला. 92-93 साली ही 92 साली घटना झाल्यानंतर स्वामीजींनी मला बोलवायला सुरुवात केली. दर 15 दिवसांनी स्वामीजींकडे मी आणि मथुरातही आम्ही जायचो मंगळवारी. एकदा स्वामीजी मला म्हणाले की ध्यान आणि श्रवण सोडलं तर तू बोध टिकवण्यासाठी कसा प्रयत्न करतोस, असं मला स्वामीजींनी विचारलं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की गेले 3-1 वर्ष झाली मी अशा रीतीने प्रयत्न करतो आणि त्यातून मला थोडं थोडं जमल्यासारखं वाटतं, असं मी स्वामीजींना म्हटलं. त्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी असेल मला नीलाताई भेटली आणि नीलाताईला स्वामीजी असं म्हणाले की मी मकरंदला जो अभ्यास करायला सांगणार होतो तर तो 2-3 वर्षांपासूनच तो करतो आहे. मला खूप बरं वाटलं असं स्वामीजी म्हणाले. हे मला नीलाताईंनी सांगितलं. तेव्हा मला तर कन्फर्मच झालं की कदाचित अशा अभ्यासाकरता, केवळ ध्यानाकरता नाही तर ध्यान व्यवहारात मुरवण्याच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे, आणि ते न सांगताही स्वामीजींच्या लक्षात आलं की काय, म्हणून स्वामीजींनी आपल्याला हे दिलं असावं की काय. तरी देखील आपल्यापाशी कोणती तरी फार मोठी शक्ती आलेली आहे असं मला कोणी कोणी विचारायचं की काय काय होतं, असं काहीतरी अंगात आल्यासारखं वाटतं का, शिरल्यासारखं आपलं सद्गुरूंनी सांगितल्यानंतर. तसं मला तर कधी जाणवलं नाही, असं काही कधी झालं नाही. पण स्वामीजींच्या शब्दांवर माझा असा विश्वास होता की स्वामीजी असं म्हणाले की मी त्यांना हे दिलेलं आहे ते सप्रभव दिलेलं आहे, हे जेव्हा काम करायला सुरुवात करतील तेव्हा संप्रदायाची शक्तीच त्यांच्या मार्फत काम करेल. माझा तोही प्रश्न सुटला की आपण हे काम कसं करायचं. प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वतःला मी लावायचा फार छंद असतो, तर मी काहीच करायचं नाहीये, मी फक्त कर्तव्यात्मक भूमिका बजावायची आहे. सांप्रदायिक शक्तीच सगळं काही करेल, जेव्हा करेल तेव्हा जेव्हा होईल तेव्हा आपल्यालाही समजेल. आपण स्वामीजींनी जसं सांगितलंय तसं फक्त करत राहायचं आहे, एवढंच मी लक्षात घेतलं. आणि आश्चर्य म्हणजे सांप्रदायिक शक्ती माझ्या अंगातून खेळते असं इतरांना वाटायला खरंच सुरुवात झाली. हा प्रसंग मी खूप संयमाने घेतला. साधक म्हणूनच मी राहणं स्वामीजींना अपेक्षित होत. स्वामीजी जेव्हा देह ठेवतील तेव्हा नंतर ही गोष्ट माझ्या जीवनात असेल. आता फक्त त्यांनी सांगून ठेवलेलं आहे आणि मला साधना वाढवायची आहे असं स्वामीजींनी मला सांगितलेलं होत. त्या तऱ्हेने मी होतोच तसा खरा, पण अधिक सावधानतेने मी वागायला लागलो. 1992 ते 1996 सालापर्यंतच माझ्या जीवनाबद्दल मी सांगतोय. त्याच्यामध्ये मुख्यतः आसो भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा, असं जे तुकाराम महाराज म्हणतात तसं आस लज्जा भय काम क्रोध चिंता या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीच्या बाबत सावध, कारण जो आत्म्यामध्ये संतुष्ट असेल तर त्याच्याबाबत या गोष्टी वर्ज्य असल्या पाहिजेत. त्यामुळे आपोआपच विकारापासून दूर आणि एक आत्मनिर्भर जीवन जगणं हे त्या सावधानतेच्या अंतर्गत असलं पाहिजे. अशा प्रकारे आता मी जसं मानतो आहे तितकी स्पष्ट चिंतनाची दिशा तेव्हा नव्हती, पण तेव्हाच्या माझ्या कुवतीप्रमाणे मी जे ठरवलेलं होतं ते असं ठरवलेलं होतं. तसंच ही घटना घडली म्हणून लोक आपल्याला जर मोठं समजत असतील तर नम्रता ही खरी मोठी गोष्ट असते. असं असल्यामुळं वाणीमध्ये आणि आचरणामध्ये नम्रता असणं, नम्रतेचा सातत्याने स्वीकार करणं आणि अभ्यासात राहणं हे माझ्यापुरतं मी अतिशय गरजेचं ठरवलं. कारण गळची बाधा तर पटकन होते की स्वामीजींनी ज्यांना उत्तराधिकारी म्हणून नेमलं तर हे असं लोक सांगायचे, त्यावेळेला मला छाती पूर्ण काढून चालणार नव्हतं. तर स्वामीजींनी सांगितलेलंच लक्षात ठेवायचं होतं की अजून हे साधक आहेत त्यांनी नमस्कार देखील घ्यायचे नाहीयेत तूर्तास, असं स्वामीजी म्हणालेले होते. त्यामुळं वाणीची नम्रता आणि आचरणाची नम्रता या दोन गोष्टी कसोशीनी सांभाळायच्या आहेत. तसं प्राप्त कर्मांचं जे आचरण आहे ते एका कर्मयोगाच्या न्यायाने करणं हे नेहमीच आव्हानात्मक असत. आव्हान असं की मोठा जरी पुरुष झाला इतरांच्या दृष्टीने तरी कौटुंबिक ममत्वामध्ये नेहमीच सापडतो. आपली मुलं आपली पत्नी यांना अधिक उजवा न्याय, अशा प्रकारे नेहमी वर्तन चुकीचं वर्तन होण्याची किंवा अपेक्षा नसलेलं वर्तन होण्याची शक्यता असते. या दृष्टीने सम राहणं कर्तव्य करत असताना देखील, तसंच नोकरी माझी चालू होती त्या ठिकाणी मला एक खूप फायदा झाला की एका बाजूला मी खूप महत्ता ज्याला असेल अशा दृष्टीने लोक माझ्याकडे पाहत होते तर दुसरीकडे मी कारकून होतो असं असल्यामुळं माझ्या जीवनात आपोआप बॅलन्स येत असे. तिथेही मी जर फार मोठा अधिकारी असतो तर मग नम्रता ही केवळ बोलण्याची विषय झाली असती. पण अनेक लोक मला काम सांगत होते त्यांच्या अपेक्षा मला पुऱ्या करायच्या होत्या. अशा प्रकारे एक नम्र जीवन आपोआपच ऑफिसच्या गोष्टीमुळे मला मिळालेलं होतं पण ते मी तसंच तडीला न्यायचं ठरवलं. साधनेची जी कर्म आहेत ती कर्म देखील जितकी अधिकाधिक चोख अशी करता येतील बजावता येतील ती आपल्या अंतिम ध्येयाच्या दृष्टीने देखील खूप महत्वाची. म्हणून कसोशीनी ध्यानाची बैठक कधी जमेल तेव्हा दोन बैठकी अथवा नामाची बैठक आणि आपली प्राप्त कर्तव्य कर्म समजून घेऊन या व्यतिरिक्त असणाऱ्या कर्मांमध्ये भाग न घेणं हा कर्मविचारामध्येच समाविष्ट होणारा भाग आहे. त्यांना आपण परधर्म समजायचं आणि त्याच्यामध्ये भाग घ्यायचा नाही. जशी चैनीची कर्म हॉटेलिंग साईट सीन तुम्हाला कुटुंबीय भरीला पाडतील तुम्ही पडायचं नाही अशा अशा प्रकारची मानसिक एक खंबीर भूमिका मी घेतली. मला दर्शन नव्हतं हॉटेलचं आणि ते पहिल्यापासूनच नव्हतं. एकदा मुकुंदराव मला म्हणाले कोणतं वैशाली वैशाली आपण एकदा वैशालीत जाऊ म्हणाले. ते फर्ग्युसन कॉलेज रोडला राहत होते. मी म्हटलं वैशाली म्हणजे काय. ते म्हणाले वैशाली म्हणजे काय माहित नाही. मग तर तुम्हाला मिळालंच पाहिजे. वैशाली आणि रुपाली या दोन्हींचंही आता तुम्हाला मी दर्शन घडवतो असं मला म्हणाले. हे परधर्मासारखंच मानलं पाहिजे नाहीतर आपण आपल्या जीवनात एक्सक्यूज नेहमीच आपल्याला करत असतो असं मी ठरवलेलं होतं आणि ते बऱ्याच अंशी मला जमलं पार पाडणं. आता मी त्याबाबत थोडस स्वतःला सैल सोडलेलं आहे. अगदी जवळची मंडळी असतील त्यांच्याबरोबर एखाद्या कार्यक्रमाचं सेलिब्रेशन म्हणा किंवा मोकळेपणा म्हणा स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर आम्ही काही जण मी मिलिंद मकरन विजय पंकज आम्ही कुठलं मिलिंद अभिरुची अभिरुची तिथे जाऊन विचार विनिमय करत असो. पण या गोष्टी आपल्या जीवनात नसल्या पाहिजेत या परधर्मासारख्या मानाव्यात असं असं मी ठरवलं. आणि आपण आत्मस्वरूप आहोत याचं भान ठेवून आपण अधिकाधिक वर्तन केलं पाहिजे. अशा अशा प्रकारे 92 ते 96 हा काळ मी व्यतीत केला. स्वामीजींचं जे साधक विश्व आहे त्या साधक विश्वाला खूप आपलं मानणं देहाच्या अंगाने जेव्हा देहाला आपण आपले मानतो तेव्हा देह संबंधितांनाही आपण आपले मानतो तर त्या आपलेपणाची कक्षा बरीच मोठी रुंदावू शकते. तशा प्रकारे साधक विश्व जे आहे तर त्याच्या बाबत आपलं मानणं म्हणजे त्यांच्या हिताची कल्पना करणं आपल्याला होईल तेवढं त्यांच्याकरता काही करणं आणि स्वामीजी आहेत तोपर्यंत आपल्याला लोकांच्या नजरेपासून जरा दूरच राहायचं आहे आणि स्वामीजींना अपेक्षित असं जीवन कसं जगता येईल तसंच जीवन जगायचं आहे असं ठरवत मी जसा कार्यकर्ता होतो तसाच कार्यकर्ता माझ्या जीवनात काहीच फरक पडला नाही. मात्र 17 वर्षापूर्वी जेव्हा स्वामीजींनी देह ठेवला तेव्हा आता सांप्रदायिक कार्य निभावण्याची वेळ आलेली आहे याचही मला चटकन भान आलं. आणि लोक माझ्याकडं आता पूर्णपणाने त्याच अपेक्षेने पाहू लागलेले होते. माझ्या चिंतनाचा जो रोख होता आपल्याला काय करायचं नाही हे स्वामीजी असताना चिंतनाचा जो रोख ठेवलेला होता तो मी थोडासा बदलला. एक वर्षभर मी अनुग्रह वगैरे दिले नाहीत, त्याच्याऐवजी आपल्या स्वतःच्या तयारी करता म्हणून मी त्याचा उपयोग केला. ध्येयवाक्य म्हणून मी बनवत असे, अजूनही आहेच माझ्या जीवनात ती गोष्ट. तर त्याच्यामध्ये देखील संबंधित थोडे बदल केले. आता आपल्याला सद्गुरु म्हणून कार्य करायचं आहे आणि त्याचं सतत स्मरण यांनी मला एक प्रकारे आपण साधक दशा आपली सांभाळत असताना देखील ही उत्तराधिकाराची जबाबदारी पार पाडू असा आत्मविश्वास आपोआप आला. स्वामीजींच्या शब्दांवरची निष्ठा श्रद्धा देखील त्या कामासाठी त्याच्यासाठी मला निश्चित उपयोगी पडली. साधकाची जी सावधानता ती सावधानता सद्गुरुपदाची सावधानता सांभाळण्यासाठी मला उपयोगी पडलीच, पण त्याच्यापेक्षाही अधिक अशी सावधानता मला बाळगणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं. मी स्वामीजींच्या कार्याचं चिंतन केलं. मला असं लक्षात आलं की स्वामीजींच्या कार्याचं यश त्यांना नक्की त्यांना त्यांच्या जीवनात काय करायचं आहे याचं परिपूर्ण चिंतन असल्यामुळे फक्त त्याच प्रकारची कर्म स्वामीजींनी केली. उगीच गावगांना फिरत प्रवचन करायची नाहीत हे त्यांनी त्याकरता ठरवलेलं होतं. कोणा समूहाला ऍड्रेस करायचं आहे हे प्रवचन करायला समजलं पाहिजे. आपला संभाव्य श्रोतृवर्ग कोण आणि कोणाला आपण ऍड्रेस करू इच्छितो, त्यामुळे सरसा कुठेही जाऊन बोलायचं आणि प्रवचनकार किंवा महाराज व्हायचं अशा प्रकारची गोष्ट करता कामा नाहीये. ही एक सावधानता, या जबाबदारी नंतरची सावधानता म्हणून सांभाळायची होती. साधनाधिष्ठित परमार्थ करणाऱ्या साधकांचा समूहच आपल्या अवतीभोवती असावा, त्याच्याकरता साधनेची निष्ठा त्याच्याबद्दल सतत बोलत गेलं की अन्य कारणाकरता आलेले आपोआप येईन असे होतात. नाहीतर त्यांची लोकांचा एक संतांकडून समज असतो, माझ्या बाबतीत तरी तसा धरू नका कारण कृपेमुळे सांसारिक काम होणं होईल असं म्हणा म्हणजे होणं अशा गोष्टी करायच्या नव्हत्या. नाहीतर मग तसा समुदाय वाढायला सुरुवात होते. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे क का की असं रामकृष्णांच्या भाषेमध्ये कनक कांता किंवा कामना आणि कीर्ती या गोष्टी येऊन चिकटतात. आणि त्या किती बाधक ठरतात ते आपण या सगळ्या आता आपण ज्या जगात वावरतो आहोत त्यामुळं आपल्याला कल्पना आहे की किती समज गैरसमज आणि काय काय घडू शकतं. तर या गोष्टीपासून नेहमीच आपण अंतर राखून राहायला पाहिजे. पैसे घेऊन प्रवचन करणं, प्रवचनाचे दर ठरवणं सद्गुरु सेवा म्हणून काम करायचं आहे. देणगीचं आवाहन देखील हे गणेशपुरम जर सोडलं तर मी एकदाही केलं नाही. मंडळाला पैसे मिळवून देणं मला काही नको, यांना द्या म्हणजे झालं, आमचं हे प्रतिष्ठान काय ट्रस्ट आहे. तर तेही कधी करायचं नाही असं ठरवलं. पैसा ही गोष्ट उच्चारायची नाही. आपोआप मंडळाकडे पैसे आले. माझा देखील संसार तसं म्हटलं तर साधक विश्वानी केला. माझ्याकडेही ते पैसे आले कारण मी नोकरी सोडली. एका धाडसाने नोकरी सोडली. नोकरी सोडली त्या वर्षी माझा मुलगा 10वीत होता आणि दुसरा मुलगा 8वीत होता. पण त्याच्या माग मात्र लागायचं नाही. त्या अपेक्षेमध्ये आपण काही करायचं नाही. आणि कीर्ती ज्याला मिळायला सुरुवात होते तो जर सावध असेल तर कीर्तीचा काही उपयोग नसतो. हे कीर्ती मिळाल्यावर लक्षातच यायला पाहिजे. कीर्तीने काहीच होत नाही. माझ्या स्वतःच्या दैनंदिन जीवनात कीर्तीमुळे काय फरक पडणार? माझी भूक, माझी तहान, माझी झोप. कीर्ती ही तशी उगीच वरून थापलेली गोष्ट असते. त्याचा काही उपयोग नसतो. तर याबाबतचं भान मला सद्गुरू म्हणून काम करताना ठेवणं गरजेचं होतं. संप्रदायाची वैशिष्ट्ये जपण्याकरता म्हणून मला सावध राहायचं होतं. कारण स्वामीजी म्हणाले ते की संप्रदाय जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपात राहावा म्हणून ही व्यवस्था केली आहे असं स्वामीजी तेव्हा म्हणालेले होते. संप्रदायाची वैशिष्ट्य म्हणजे भक्तियुक्त सोहम ध्यान हे या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. तसंच संप्रदायाचं वैशिष्ट्य जपण्यासाठी म्हणून सगळे परमार्थी हे एक हे जरी खरं असलं तरी देखील प्रत्येक संप्रदायाची एक विशेष शिकवण असते आणि विशेष साधना असते. त्यामुळं या छोट्या संप्रदायाचं वैशिष्ट्य साधनेचं आणि शिकवणुकीचं जपण्यासाठी म्हणून वैचारिक प्रदूषण होता कामा नये. अनेक लोक बोलवणं आणि आपणही अनेक ठिकाणी बोलायला जाणं यामुळे एक प्रकारचं वैचारिक प्रदूषण निर्माण होतं जे स्वरूपानंदांच्या ठिकाणी कणभरही नव्हतं. स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी त्यांनी प्रयत्नपूर्वक ते सांभाळलं. स्वतःच्या एका जे त्यांना तशी शक्यता असली तरी देखील त्यांनी ती गोष्ट केली नाही. तर हा माझ्या समोर आदर्श होता. त्यामुळे एकाच पठडीतलं श्रवण आपल्याकडे येणाऱ्या मंडळींना सतत झालं तरच आपल्याला काय सांगायचं हे अंतिमतः त्यांना कळेल. या सावधानतेचा अजून एक भाग होता तो म्हणजे स्वामीजी असताना जी एक संप्रदायाची स्थिती होती ती फार उत्कर्षाची होती. आपल्याला जर आठवत असेल 91 साली स्वामीजी आजारी पडले. त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. 74 साली स्वरूपानंदांनी देह ठेवला. म्हणजे 17 वर्षांनंतर जी आपण सगळ्यांनी पाहिलेली संप्रदायाची फार उंचावरची स्थिती होती स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर आज 17 वर्ष झाली आहेत. आज आपण जिथं आहोत तिथं स्वामीजींचं काम तेव्हा होतं. फार उंचावर तेवढाच काळ गेलेला आहे. त्यामुळं एक इंटॅक्ट आणि फार उत्तम सुशिक्षित जाणकार अशा श्रोत्यांचा समुदाय इथं जमलेला होता. तोच आहे अजून. त्याच्यात भर पडली. पण असा जो समुदाय होता हा समुदाय शुद्ध स्वरूपात राहणं आणि त्याच्या शुद्धतेकरता तडजोड न करणं ही फार कठीण अशी गोष्ट मला करावी लागली. कारण एवढा जेव्हा एक संप्रदाय असतो तेव्हा स्वतःला प्रगत समजणारे आणि तसे ध्यानाच्या वेळेला वगैरेही चांगले अनुभव येणारे असे साधक आपोआपच त्या समुदायात असतात. स्वामीजींच्या पश्चात आपल्या इथेही काही प्रमाणात ते घडलं की संप्रदाय ही जणू अशा प्रगत साधकांची वैयक्तिक मालमत्ता आहे. त्यामुळे तुझे थोडे अधिकार, माझे थोडे अधिकार अशा प्रकारे इथेच लोकांना फसवण्याची सुरुवात होते. जर ते तुमच्या सद्गुरूंनी केलं नसेल तर तुम्ही स्वतःला तसं प्रोजेक्ट करणं चुकीचं आहे. अशा लोकांना तोंड कसं द्यायचं याच्यात माझ्या सुरुवातीच्या कामाची 5 वर्ष गेली, पण या गोष्टी देखील अशा लोकांशी संघर्ष न करता मी संपवल्या. मी त्यांच्यापासून वेगळा झालो, अलिप्त झालो, त्यांच्या जाईनासा झालो, बस एवढं एकच केलं. कधीही व्यासपीठावरून अथवा अन्य कोणत्या मार्गाने कोणाशी कन्फ्रंटेशन केलं नाही, संघर्ष केला नाही. पण त्यांना कार्यामध्ये सामावून घेण्याचं मात्र मी नाकारलं. याचं कारण, त्यांना सामावून घेणं म्हणजे अशा लोकांच्या महत्वाकांक्षेला सामावून घेणं असं होतं, आणि तिथं खरं कार्य प्रदूषित होतं. पण हे एका शालीनतेनेच मी केलं असं मला वाटतं. भांडण तंटा न करता, अतिरिक्त वादविवाद न करता, आपल्या स्वतःला अलिप्त काढून एवढंच. त्यांच्या विरुद्ध अपप्रचार देखील केला नाही, त्यांचं नावही उच्चारलं नाही. अनुल्लेखाचं शस्त्र त्याकरता मी वापरलं. हे सगळं तुमच्या समोरच आहे, पण हे कसं उभं केलं, काय त्याच्या मागे विचार परंपरा आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं म्हणून सांगितलं. हे कार्य करताना जी साधकाची नम्रता आहे, त्या नम्रतेच्या पुढची नम्रता आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की त्याचा अभ्यास जितका करू तेवढा थोडाच आहे. माझा तो अभ्यास चालूच आहे, तो पुरा झाला असं मला वाटत नाही. कोणीतरी आता म्हटलं की एवढ्या मोठ्या संप्रदायाचे हे उत्तराधिकारी आहेत, पण तशा प्रकारे ते कधी दाखवतच नाहीत. पण नम्रत्वेन उन्नमंता, तशा प्रकारेच स्वामीजींचेही विचार होते, आणि तशा प्रकारेच आपण राहावं असं वाटतं. हे सगळं काम करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे स्वामीजींचे आशीर्वाद आणि साधकांची मान्यता. या दोन गोष्टी नेहमी माझ्या पारड्यात आल्या. मी संकल्प कामाबद्दल काही केला नाही आणि अजूनही काहीही नाही, कारण काहीतरी भव्य दिव्य करण्याचा डोळ्यासमोर नाहीच आहे. मला तसं काही करायचं नाही. समोर आलेली व्यक्ती आत्मतृप्त व्हावी एवढीच इच्छा आहे. हे जे काम आहे, आता इथं 500 लोक असतील, त्याच्याऐवजी जर 5,000 झाले किंवा 50,000 झाले, तर त्याच्यात तुम्हाला काय मिळालं गर्दी वाढल्यामुळं? काही नाही. त्यामुळे फार गर्दीचा उपयोग नुसतंच संख्या मोजण्याकरता असू शकेल, पण त्याचा आतल्या व्यक्तीला उपयोग काय? त्यामुळं भव्य दिव्य काही करायचं नाहीये. त्याच्याऐवजी प्रत्येक व्यक्ती आत त्याच्या अतिशय समाधानी होते आहे ना, काम ईश्वराच्या इच्छेने वाढेल तेवढं वाढेल. त्यामुळं स्वामीजींचे जे आशीर्वाद आहेत, त्या आशीर्वादामुळं किंवा स्वामीजींनी जो विश्वास टाकलेला होता, त्या विश्वासाच्या बळावर, त्यांच्या संकल्पाच्या बळावर आपलं काम आत्ता आहे, त्या ठिकाणी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साधक वर्गाचा माझ्यावर असलेला अतुलनीय असा विश्वास, तो राखणं हे माझं काम आहे. आणि त्याच्यासाठी मला आपले पूर्वसुरी कसे वागले याच्याशिवाय दुसरा विचार करण्याची काही आवश्यकता नाही. जेव्हा पावसला जाणं इतक्या अडचणीचं होतं, तेव्हा देखील किती समाधानी आणि तृप्त होते. हा भगवंतांनी चालू केलेला, आदिनाथांनी चालू केलेला संप्रदाय आहे, तो देहाच्या अंगाने आपण चालवतो, योग्य व्यक्ती भगवंत योग्य वेळेला पाठवेल अशा भरोशावर ते बसलेले होते. त्यांना तर खोलीतून बाहेर यायला 5 मिनिटं लागायची. अशा परिस्थितीत जेव्हा हे काम पुढे गेलं तेव्हा या विचाराच्या आधारानेच आणि यांच्याच पाठिंब्यावर आपलं काम जे काही घडेल ते जे काही पुढे जाईल ते निश्चितच जाईल. आपल्या बाबतीत जर काही असेल तर लिव्ह फ्रॉम मुमेंट टू मुमेंट. प्रत्येक क्षणाला आपण आत्मरूप आहोत ना, आपलं अनुसंधान आहे ना, असं लक्ष ठेवायचं. हेच मी करतो आणि हेच करायला सांगतो. आजचा हा जो दिवस आहे त्या दिवसाच्या योगाने मला देखील वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने चिंतन करण्याची संधी मिळते, चिंतन मांडण्याची संधी मिळते आणि एक समुदाय म्हणून इथं जमलेल्या व्यक्तींना माझ्या कामाच्या चिंतनाची देखील कल्पना आजच्या दिवसाच्या योगाने येते की ज्यामुळं आपल्याला कशा रीतीने स्वतःचं जीवन घडवायचं आहे याच्यासाठी ते कुठंतरी मार्गदर्शक प्रेरक असं ठरू शकेल. बाकी संप्रदाय पुढे चालू राहणं ही त्या सत्पुरुषाच्या योगाने अतिशय आनंदाची गोष्ट. तशा प्रकारचा आनंद आजच्या दिवशी स्वामीजींना मिळाला. तशा प्रकारच्या जबाबदारीचं ओझ मी डोक्यावर वागवत होतो असं ते म्हणाले त्या दिवशी. याचं कारण सद्गुरूंचं ऋण, तर त्याच्यातून ते मुक्त झाले, त्यांना समाधान झालं असा आजच्या दिवसाचा अजून एक महिमा आहे. आणि त्यांचं ते समाधानच आपल्याला आपल्या तऱ्हेने आपल्या कामाला आशीर्वाद मिळून त्यांचंच कार्य आपल्याला साधन करून ते पुढे नेत राहतील असा मला निश्चित विश्वास वाटतो. त्या समाधानाच्या शक्तीमुळेच हे सगळं होईल अशी माझी ठाम खात्री देखील आहे. हरि ओम तत्सत. हरि हरि.
यानंतर स्वामीजींची आरती आपण करणार आहोत. सद्भक्त श्री विजयराव गवडे आणि सद्भक्त सौभाग्यवती शैलजा गवडे यांच्या हस्ते ही आरती होईल. सद्भक्त विलास दादा आरत्या म्हणते.
आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ती ने पाई भक्ति ने पाई थे तो माधवी माधव नाथा, आरती माधव नाथा, कृपाळु तू ज्ञान देवी बाजी अमृत ओमी देसी जानी अगर जानीव अगरिया जान भक्ता आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, मायेचे बंध तोडीसी क्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप कुण स्वरूप कुण दावीसि आनदा आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मे अखंड चांदने अखंड चांद माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई माथा आरती माधव नाथा आरती माधव नाथा ओ वारु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा कावे नमु पद कमला बलि ठेवियला माथा मावे नमुनि पद कमला बलि ठेवियला माथा ज्ञान देवी चाम पवित्र रंगे रंगुनि परमाथा स्वामी तू रंगुनि परमाथा पंच साधुनि भक्ति प्रेमे स्वानंद रमता ओ वारु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे नमुनि पद कमला वरिनाथ सोहम हम सारूढ़ शांत विषया स्वामी तो शांत विषया नाथ पंचही खून दामिसी उन्मनि सुख भक्ता ओ वारु वारु नाथ स्वामी नाथ भावे नमुनि पद कमला वरि ठेवियला माथ भाव धरुणी आ चातक मेघा जैसा शरण ये मेघा दास मणे मी अनन्य कैसा धाव पाव वेगा ओ वारु आरती स्वामी मकरंद नाथ मकरंद नाथ भावे नमुनि पद कमला वरि ठेवियला माथ भावे नमुनि पद कमला वरि ठेवियला माथ बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी करंदनाथ महाराज की जय सब संतन की जय जय जय